आता यज्ञो कीर वीरेशा करी पई याची ऐसा परिश्राद्धा लागी जैसा अवंतीला रावो। जरी राजा घरासी ये तरी बहुत उपेगा जाये आणि कीर्ती ही होये श्राद्ध न ठके। तैसा धरुनी आवाका म्हणे स्वर्गू जोडेल असिका। दीक्षितू होईन मान्यू लोका घडेल याकू। ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारावया जगी। पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैते। ज्ञानेश्वर महाराजांनी राजस यज्ञावर केलेलं जे निरूपण आहे ते एकदम मी वाचलं। राजस यज्ञ म्हणजे स्वार्थाकरता केलेला यज्ञ, स्वार्थाकरता केलेली कर्म, ती राजस कर्म, राजस यज्ञ। स्वार्थ हा स्वतःच्या हिताकरता, केवळ स्वतःच्या हिताकरता, ते हित धनामध्ये असेल, ते हित भोगांमध्ये असेल, यज्ञ ही कर्माप्रमाणे जर पाहिली म्हणजे यज्ञ म्हणजे कर्म अशा प्रकारे जर पाहिलं आणि आपण हे निरूपण तसंच पाहतो आहोत तर हा जो राजस यज्ञ आहे या राजस यज्ञाबद्दल आपल्या सगळ्यांना चांगलं समजेल असं मी म्हणेन। जो ज्याच्या हातात सर्व काही आहे ऑफिसमध्ये असं धरा, तर त्याचं सर्व काही ऐकणं, त्याच्या कच्छपी लागणं, त्याचं सर्व सहन करणं, त्याच्या पुढे पुढे करणं आणि तो जे म्हणेल ते मान्य करणं, आत्ताच्या अर्थाने हे राजस यज्ञ पाहायला पाहिजेत। आपला कोणता तरी अल्प स्वार्थ साधला जाणार आहे म्हणून केवळ अनेक गोष्टी करायला प्रवृत्त होणं आणि सर्व गोष्टींमध्ये स्वतःचं हित, स्वतःचा स्वार्थ यापेक्षा दुसरी मनोधाराच नाही अशा प्रकारचं वर्तन, हा राजस यज्ञ म्हणून भगवंतांनी सांगितला। प्रत्येक गोष्टीचं मला काय मिळेल आणि मला जे मिळेल तेच मी करेन, त्याच्यापेक्षा अधिक मी विचारही करणार नाही। परोपकार, दुसऱ्याकरता झिजणं, दुसऱ्याकरता काही करणं याचा या कर्मांशी संबंध देखील नसतो। ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी एखाद्या उदाहरणाने सगळं निरूपण संपवलेलं आहे। हा ही राजस कर्म अशा करता की जसं स्वार्थ इतका की आपल्या घरी असणाऱ्या अगदी छोट्याशा कार्यक्रमासाठी अतिवरिष्ठांच्या पुढे पुढे करणं, त्यांना बोलवणं, त्यांना त्यांच्याकरता मान सन्मान त्यांचं करणं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला रावो। आपल्या घरी श्राद्ध आहे, जे श्राद्धादी कर्म हे घरच्या लोकांपुरतं असं असताना अगदी राजाला देखील निमंत्रण अगत्यपूर्व करणं। आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जरी राजा घरासी ये तरी बहुत उपेगा जाये। साधारणपणाने ज्यांची समाजामध्ये वरिष्ठ परिस्थिती असते म्हणजे जे मालक असतात किंवा एखाद्या ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर मॅनेजर, जनरल मॅनेजर असे असतात, त्यांना या वृत्तीचा खूप अनुभव असू शकतो असं मी म्हणेन. कसं पुढे पुढे केलं जाऊ शकतं, कशा कशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्तुती केली जाते. राजाला श्राद्धाकरता बोलवायचं तरी बहुत उपेगा जाये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. यांनी फार साधतं. राजा येणार तेव्हा तसाच येणार नाही, काहीतरी भरघोस आहेर करेल, काय जे घरात पाहेल कमी अधिक असेल तर ते सगळं दूर करून राजा तिथून जाईल. त्यांनी ज्या प्रेमाने बोलवलेलं असेल त्या प्रेमाची परतफेड एक प्रकारे तो काही ना काही देऊन करेल आणि याचा तोच हेतू असतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जरी राजा घराशी ये तरी बहुत उपेगा जाये आणि कीर्तीही होईये आणि याच्याकडे एवढी मोठी मोठी मंडळी येतात, याचे फार मोठ्या लोकांशी संबंध आहेत, अशा प्रकारे त्याचा महिमा देखील निर्माण होतो. श्राद्ध न ठके, आणि श्राद्ध तर होणारच असतं, श्राद्ध होतच होतं. पैसा धरूनी आवाका तशा तशा प्रकारचा मोठा हेतू मनात धरून, म्हणे स्वर्गू जोडेल असी का, असे यज्ञ करायचे की ज्या यज्ञानी आयता स्वर्ग जोडेल. पहिली गोष्ट म्हणजे लौकिकच चांगला जोडला जाईल आणि दुसरं म्हणजे आश्रय जे यज्ञ म्हणून विधीपूर्वक केले जातात त्या यज्ञामध्ये मरणोत्तर स्वर्ग तर मिळेल अशा प्रकारची भावना. दीक्षितू होईन मान्यू लोका घडेल यागू, आयता स्वर्गही जोडेल आणि इहलोकी मी उत्तम म्हणजे दीक्षित आहे असा माझा नावलौकिक होईल. सगळे पाहतील मला एक यज्ञ केला आणि असा प्रतिष्ठेचा यज्ञ केला, मी मान्य असा दीक्षित होईन. लोकांची मान्यता प्राप्त होईल आणि याग देखील जसा करायचा होता तसा उत्तम रीतीने होईलच. ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारावया जगी, पार्था निष्पत्ती जे यागी ते राजस्व पैगा, असं केवळ कोणता ना कोणता तरी हेतू मनात धरून जी कर्म केली जातात त्याला राजस असं म्हणतात. नाव न घेता मी बोलतो, मला मध्ये एकाने सांगितलं की आपल्या इथं एक भारतामध्ये मोठे इंडस्ट्रियलिस्ट असं म्हणतात, ते खूप मोठे आहेत, तर इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी हे पंतप्रधान झाले आणि त्यांना काही केल्या कोणत्याही मार्गाने राजीव गांधी भेटत नव्हते. त्यांनी राजीव गांधींच्या सेक्रेटरीला असं सांगितलं की माझी आणि त्यांची एक 3-4 मिनिटं फक्त जरी भेट तुम्ही घडून दिली तरी पुष्कळ आहे. राजीव गांधी मुंबईला येणार होते तेव्हा विमानतळावरून उतरून ते बाहेर येईपर्यंत जो जेवढा चालत जायला वेळ लागतो तेवढा वेळ तुमच्याकरता मी देऊ शकेन असं राजीव गांधींचे सेक्रेटरी म्हणाले. आणि त्यांनी त्या कॉरिडॉरमध्ये प्रवेश केला आणि त्यांची ओळख करून दिली की हे असे असे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. आणि त्यांनी राजीव गांधींना असं सांगितलं की तुमच्या पक्षाचे किती 2000 कोटी रुपये माझ्याकडे ठेवायला म्हणून तुमच्या मातोश्रींनी दिलेले होते, हे कोणाला माहीत नाहीये, त्यांना आणि मला फक्त माहीत आहे. जाता जाता राजीव गांधी म्हणाले की मग दिल्लीत भेटा आणि मग नंतर त्यांची सगळी कामं झाली. कधी कधी या अफवा असतात, कधी कधी या खऱ्या गोष्टी असतात. पण ही जी कर्म असतात ती कर्म अशाच करता केली जातात की या कर्मातून आणि कितीतरी मिळालं पाहिजे. असं जर झालं तरच. मला एक हिऱ्यांचे व्यापारी असं म्हणाले ते की तुम्ही जागा बघा, आपल्या इथं एक 150-200 एकर जागा पाहू आणि ध्यान मंदिर इत्यादी या गोष्टी तर नीट आपण करूच, पण एखादं इंजिनिअरिंग कॉलेज काढू, एखादं मेडिकल कॉलेज काढू, ते मला कोण समजले कोण जाणे. खूप प्रभावित झाले तेव्हा. आणि मग म्हणाले की आपण तुम्हाला इतकं दिल्यानंतर आपल्याला किती मिळेल, देव आपल्याला किती देईल. मी तुमचा देसाई बनतो, तुम्ही माझे स्वरूपानंद बना, असं ते मला म्हणाले. अभिसंधाय तू फलम दंभार्थम अपि चैवयत इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धि राजसम. अजून एका मोठ्या घरात मी गेलो होतो, तिथं मला एक पुस्तक कोणीतरी चाळायला दिलं. ज्यांनी दिलं तोच माझ्या शेजारी उभा होता. इतका वेळ नव्हता चाळायला, म्हणून मी पाहत होतो या पुस्तक या पानावरचा एक पॅरेग्राफ पाहिला. 63-43 नियत कर्माच्या जीवनाला भगवंत शरीर यात्रा असे संबोधतात. अशा प्रकारचं काही असेल ते मी वाचत असेल, समजा 35, त्यांनी 63-43-35 असे आकडे लिहून घेत होता. आणि मग म्हणाला की या आकड्यांवर मी खेळून पाहणार आहे. तुमच्यासारखे सत्पुरुष आले, या आकड्यांवर खेळून पाहून माझं काही भाग्य उजाडतंय का, मी पाहणार आहे. आपल्याला राजस कर्मांची कल्पना येण्यासाठी म्हणून मी केवळ हे सांगतोय. हा मोठ्या दंभानी आचरला जातो. पांडव जेव्हा वनवासामध्ये गेले आणि दुर्योधन हा स्वतःच्या वडिलांचं जे राज्य होतं त्याचा तर युवराज होताच, आणि पांडवांचं राज्य ऐतच द्यूतामध्ये सगळंच्या सगळं मिळालं. द्यूत ही अशी एक जबरदस्त गोष्ट आहे, खेळायला बसलं सर्वात प्रामाणिकपणाने. जर कोणता खेळ खेळला जात असेल तर हा खोटा खेळ. त्याच्यात वचनाला आणि शब्दाला प्रमाणापेक्षा जास्त महत्व. शब्द फिरवता येत नाही, उठून जाता येत नाही, प्रतिष्ठा आडवी येते, दुसरे उठू देत नाहीत. तशी युधिष्ठिराची परिस्थिती झाली आणि सगळं राज्य हरला. पण एवढ्यावर समाधान नव्हतं, म्हणून पांडवांचं काय चाललंय, कसं चाललंय, कसे वनात वणवण भटकत असतील हे पाहण्यासाठी मोठा लवाजमा घेऊन तो वनामध्ये गेला. पांडव ज्या भागात आहेत असं समजलं, त्या भागामध्ये. आणि तिथं अचानक गंधर्व मंडळी आणि त्यांच्या स्त्रिया स्नान करत होते आणि मोठंच युद्ध निर्माण झालं. त्यांचा असा गैरसमज झाला की हे आपल्याकरता इथं आलेले आहेत. अशा प्रकारचा दंभ देखील या कर्मांमध्ये होतो. प्रत्यक्षात पांडवांवर आपल्या ऐश्वर्याचा जो दिमाग आहे तो दिमाग गाजवण्यासाठी म्हणून दुर्योधन गेलेला होता. ऐसी केवळ फळालागी महत्व फोकारावया जगी पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैते. केवळ फळाकरता स्वतःचं महत्व वाढावं म्हणून ज्या कर्मांची निष्पत्ती होते ती कर्म यज्ञ हे राजस कर्म, राजस यज्ञ असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही. आता तामस कर्माबद्दल चाललंय. तामस यज्ञाबद्दल चाललंय. पशु पक्ष्यांचे विवाह होतात, मनुष्यांचे सोडून द्या, कारण मनुष्यांचे माणसांचे विवाह हे धर्मगुरु कोणी विवाह जे लावू शकतात अशी मंडळी ते बोलून मंत्र वगैरे त्याच्या सकट विवाह होतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पशु आणि पक्षी यांच्या विवाहाकरता म्हणून विवाहाचा हेतू काम असल्यामुळं कामाशिवाय दुसरा कोणी जोशीच नाही, विवाह लावण्याकरता दुसरी कशाचीच आवश्यकता नाही. एकमेकांविषयी एकमेकांना निर्माण झालेला काम हाच जणू विवाह लावणारा जोशी त्यांच्यामधला. मी आमच्या घरात सध्या बालगीतं लावली जातात तर पक्ष्यांची पशूंची लग्न लावण्यासाठी कोणीतरी एखादा ब्राह्मण आहे ते त्यांच्यातलाच कोणीतरी एक लग्न लावतो अशी गाणी, पण प्रत्यक्षात बाहेर परिस्थिती तशी नसते. त्यांची जी लग्न लागतात तर ती काम हेतूनी, म्हणजे लग्नाचा जो पुरोहित असतो तो कामच असतो, कामाशिवाय दुसरा कोणी पुरोहित नाही. आणि पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही, तैसा तामसा यज्ञापाही आग्रहोची मूळ, तसं तामस यज्ञ तामस कर्म हे अति आग्रहाने केलं जातं. जसे पशु पक्ष्यांचे विवाह कामाच्या आग्रहापोटी केवळ होतात एकमेकांच्या, तसं तामस कर्म ही अशा प्रकारे एका फळाच्या बलिष्ठ भावनेने केली जाणारी. वारा या वाट नव आहे, वाऱ्याला आकाशामध्ये जाण्यासाठी कधी रस्ता करून द्यायला लागत नाही. की त्या एका मार्गानेच वाऱ्याने व्हावं अशी कोणती परिस्थिती नसते. तसं तामस माणसांच्या कर्मांना विधी आणि निषेध याचं कोणतंही बंधन नसतं. की मरण मुहूर्त पाहे, तसंच मरण कधी कुठला मुहूर्त पाहत नाही. कधी कधी अतिशय शुभ अशा प्रसंगी मृत्यू घडतो. आम्ही राहत होतो तिथं एकाच्याकडं त्यांनी वास्तुशांत करायची ठरवली ती. त्यांच्या सासूबाई दोन दिवस फेऱ्या मारत होत्या मोठ्या आनंदाने आपल्या मुलीचं घर झालं म्हणून. तसं ज्या दिवशी वास्तुशांत होती त्या दिवशीही सकाळी 6:15 त्या काहीतरी घेऊन द्यायला आल्या. खूप आनंद झालेला होता म्हणून धावून धावून मदत करत होत्या. आणि त्या ते काय बेल वाजवली त्यांनी ते दिलं आणि तिथंच त्या कोसळल्या. नाही, ते दिलं आणि परत जाताना जिन्यात त्या पडल्या. त्या पडल्या तर त्यांना एकदम काहीतरी आवाज झाला म्हणून आम्ही सगळे त्या सोसायटीत राहणारे बाहेर गेलो, त्यांना आत आणलं. आम्ही सगळे तिथं नवीन राहायला आलेलो. डॉक्टरच माहीत नाही त्या भागात डॉक्टर कोण, म्हणून मी एका शोधत दोन डॉक्टरांच्या पाट्या पाहिल्या. त्या एका ठिकाणी गेलो सकाळी 6:30-7:15 वेळ. मी गेल्यावर ते मला ओळखत नव्हते. सांगितलं असं असं नवीन आम्ही राहायला आलो तिथं आमच्या शेजारचे, त्यांना त्यांच्या सासूबाई पडल्यात एकदम काही बेशुद्ध पडल्यात. मला म्हणाले बेशुद्ध कशावरून? मी म्हणलं काही बोलत नाहीयेत. ते म्हणे पोपटाच्या गोष्टीसारखं असतं, बोलत नाही, पाहत नाही, ऐकत नाही, प्रत्यक्षात वेगळी गोष्ट असते, मी येणार नाही म्हणाले. मला पेशंट माहीत नाही. मी म्हणलं असं कसं करून चालेल? त्यांनाही कोणी माहीत नाही, डॉक्टर मलाही माहित नाही मी पाठीपाहून आत आलो ते माझ्याबरोबर आले त्यांनी तपासलं आणि तिथं मला म्हणाले सांगितलं मी तुम्हाला की चोच उघडली आहे डोळे मिटत नाहीये पाय पसरलेले आहेत अशी जशी पोपट मेला फक्त म्हणायचं नाही तशी गोष्ट आहे म्हणाले ते फारच स्पष्ट होते डॉक्टर होते ते म्हणा आता काय करायचं आता काय करायचं ते बघा मी तुम्हाला कोणालाच ओळखत नाही म्हणाले मोठा बाका प्रसंग निर्माण झाला मग ते पूर्वी कुठे राहत होते तिथल्या एका डॉक्टरांना आणलं त्यांनी सर्टिफिकेट दिलं पण घरी असा एक चांगला विधी आहे आणि त्या विधीच्या थोडं नंतर पण तसं नाही वारया वाट न वाहे की मरण मुहूर्त पाहे मरण ही अशा प्रकारे मुहूर्त पाहून येत नाही कोणत्याही वेळेला येतो कोणत्याही वयात येतो निषिद्धासी बिहे आगी जरी आणि जे निषिद्ध म्हणजे अग्नीमध्ये टाकू नये असं तर अग्नी त्याला घाबरत नाही जे पडेल ते सगळं जाळून टाकतो तसा तस्या आग्रहानी केली जाणारी कर्म विधीहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम म्हणजे ज्याला विधी नाही ज्याच्यामध्ये अन्नदान होत नाही ज्याच्यामध्ये मंत्र म्हणायची गरज नाही ज्याच्यामध्ये कृतज्ञता म्हणून दक्षिणा दिली जात नाही आणि ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही अशी कर्म म्हणजे तामस यज्ञ आपण एक दोन मिनिटं शांत बसू हरी 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 स्वामी जी स्वामी जी हरी हरी वारया वाट न वाहे की मरण मृत्यू पाहे निषिद्धासी बिहे आगी जरी अमंगळ असे पदार्थ त्याला जर अग्निभीत असेल तर तरी तामसाची या आचारा विधीचा अति ओढा वारा तर तामस व्यक्तीच्या आचरणाला काय करावं काय करू नये असं सांगणाऱ्या शास्त्रांचा धरबंध असतो नाहीतर शक्यच नाही पण जसं अग्नि निषेधाला घाबरत नाही तसा हा तामस मनुष्य विधी निषेधाला जुमानतच नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. म्हणून तो धनुर्धरा उच्छृंखळू म्हणून हा तामस व्यक्तीचा आचार त्याची कर्म ही उच्छृंखळ असतात. मागं म्हणजे या गोष्टीला जवळपास 15 वर्ष झाली माझ्याकडे एक तरुण मुलगा आला वयाच्या 40 असेल तो पावसला दर्शन घेत असताना त्यांना तिथं खूप शांत वाटलं बरं वाटलं आणि त्यांनी असं विचारलं की या हे जे महाराज आहेत पावसमधले त्यांचं आता काम करणारं कोणी आहे का तिथं त्यांना माझी माहिती दिली गेली म्हणून ते माझ्याकडे आले. तो माणूस मला म्हणाला की मला वेड लागायचंच बाकी आहे अशी माझी परिस्थिती आहे शांती पार हरवून गेलेली आहे काय आहे दिसायला अतिशय चांगला म्हणजे ज्याला सुंदर पुरुष म्हणतात फार कमी वेळेला इतकी चांगले लोक पाहायला मिळतात तसा. तो म्हणाला मी जिथं जातो तिथं माझ्याकडं आकृष्ट होतात मुली माझं सगळं जीवन आतापर्यंत तसंच गेलं कॉलेजमधलंही तसंच गेलं नोकरी लागली तिथंही माझे असे संबंध निर्माण झाले मी एका ठिकाणी तरी लग्न केलं त्या बायकोला घटस्फोट दिला पण माझे आई वडील त्यांचं असं म्हणणं आहे की तू निष्कारण हिला घटस्फोट दिला त्यामुळे मी घराबाहेर पडलो आणि ती बायको माझ्या घरी राहते आई वडिलांनी तिला सोडलं नाही आमच्या मुलीसारखी आहे म्हणाले. मी नोकरी बदलली पण माझ्या 4 नोकऱ्या माझं वर्तन चांगलं नाही म्हणून मला तिथून हकलून देण्यात आलं. स्त्री वर्गाविषयी वर्तन चांगलं नाही म्हणून त्याच्यानंतर मी परत एक लग्न केलं पण ती बायको त्रास देते म्हणून मी आई वडिलांकडे जेव्हा जातो तेव्हा तिथं माझी पहिली बायको असतेच मी परत तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. दरम्यान कोणत्या त्या व्यवसायाच्या कामासाठी म्हणून त्रिपुरा अरुणाचल प्रदेश इकडून कोणीतरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीतून बदलून आलेली ऑफिसर एक बाई तिच्याशी याचं लग्न झालं. ती म्हणाली आमच्या इथं ख्रिश्चनांमध्ये लग्न करण्यासाठी विशेष विधीची गरज नाही. तिच्या घरी मी राहायला गेलो अजून एक कुठेतरी वारजे माळवाडी म्हणाला तिथं एक पत्नी आहे आणि माझ्या आई वडिलांच्या इथं एक पत्नी आहे मला थोडी बहुत परमार्थाची आवड आहे असं मला वाटतं. मी अक्कलकोटला गेलो गाणगापूरला गेलो पावसला गेलो पण ही जी ख्रिश्चन बायको आहे ती म्हणते की मूर्ती घरात ठेवायची नाही ती पैसे देते ते पैसे या बायकोला देतो मला काही कळेनच काय बोलतोय ते आणि आपण काय ऐकतोय आणि हे सगळं कशाकरता चाललंय. तो म्हणाला आता मला वेड लागायची पाळी आली माझी सगळी शांती हरवून गेली काय खरं काय खोटं कशाकरता आपण जीवन जगायचं काही समजेन असं झालंय तर तुम्ही मला काही उपाय सांगा. तुमच्यासारख्यांना सांगण्यासारखा माझ्याकडे काही उपाय नाही तुम्हाला आपलं इथं येऊन काही समजलं तर बघा नाहीतर तुम्हाला पुष्कळ सांगणारे भेटतील तिकडे कुठेही तुम्ही जा तुम्ही आपलं या मी तुमच्याशी काही बोलणार नाही. ते जेमतेम 1-2 वेळेला प्रवचनाला आले आणि परत कधीही आले नाहीत. वारया वाट न वाहे की मरण मुहूर्त पाहे निषिद्धासी बिहे आगी जरी तरी तामसाची या आचारा विधीचा आधी ओढा वारा असं जर झालं तर तामस व्यक्तीच्या आचरणाला विधी हा धरबंध घालू शकेल. म्हणून मी तो धनुर्धरा उच्छृंखळू एक तर तामस व्यक्ती अशी कुठलीही कर्म करते जी करू नये ती, किंवा काहीच करत नाहीत. मी मध्ये एक विनोद वाचला होता की आपल्या ऑफिसमधली कार्यक्षमता कशी वाढायला पाहिजे त्याकरता एका तज्ञाची नेमणूक मालकांनी केली आणि तो सगळ्या कारकुनांकडे जाऊन झाडा घेत होता. प्रत्येकाचं व्यंगचित्र होतं, प्रत्येकाच्या टेबलवर ढीक दाखवलेले होते कामाचे. तो एका क्लार्क जवळ गेला, तू काय करतोस? तो म्हणाला, मी काहीच करत नाही, दिवसभर काहीच करत नाही, काही करत नाही म्हणाला. दुसऱ्या क्लार्ककडे गेला तर तो म्हणाला, मीही काही करत नाही. त्याच्याकडेही कामाचे ढीकच्या ढीक होते. आणि मग शेवटच्या व्यंगचित्रात असं लिहिलेलं होतं की त्या तज्ञांनी त्याच्या वहीत शेरा मारला, कामाचं रिपिटेशन. एक तर असं वेडवाकडं काहीतरी करणं, नाही तर आळसात बसून राहणं, या दोन टोकामध्ये तामसी जीवन राहतं. नाही विधीची तेथ चाड, नये मंत्राधिक तयाकड. मंत्राधिकांची गरज नाही, विधीची शास्त्राची काहीही गरज वाटत नाही. अन्न जाता न सुये तोंड मासिये जेवी. माशी जशी अन्न जात असेल तर कुठल्याही प्रकारच्या अन्नावर आणि घाणीवर देखील बसून ती जशी सेवन करत असते. वैराचा बोधू ब्राह्मणा तेथ के विगेल दक्षिणा. जे अशा प्रकारे मंत्र वगैरे सांगतील किंवा विधी सांगतील किंवा रितसर मार्ग सांगतील, त्यांच्याविषयी वैरभावच मनात, ते आवडतच नाहीत अशी परिस्थिती. जो लग्न लावणारा ब्राह्मण असतो त्यांच्याविषयी वैराचाच बोध बाळगून हा असतो. असं असेल तर मग दक्षिणेचा प्रश्नच येत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अग्नि झाला वाऊधाणा वरपडा जैसा, अग्नि जसा वादळाला वादळामुळं लागलेला अग्नि जसा अजून भडकतो, तैसे वायाची सर्वस्व वेचे, मुख न देखती श्रद्धेचे. द्रव्य खर्च करतो त्याच्या कर्मांमध्ये यज्ञामध्ये. नागविलय निपुत्रिकाचे घर जैसे, श्रद्धा न बाळगता याच्या कर्मामध्ये द्रव्यही खर्च होतं. आणि निपुत्रिकाचं घर जसं लुटवलं जातं तसं शेवटी तो त्या कर्मातून जे मिळेल ते ओरबडून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी म्हटले, नागविले निपुत्रिकाचे घर जैसे. निपुत्रिक व्यक्ती गेल्यानंतर त्याचं घर जसं हाताला येईल ते नेणं एवढंच उरलेल्या नातेवाईकांना शिल्लक राहतं. आमच्या नात्यात एक जवळचेच नातेवाईक, ते गेले, त्यांची मुलं तेवढी कार्यक्षम नव्हती किंवा त्यांना नीट समजत नव्हतं अशी मुलं. पण एक जावई त्यांचा, तो जरा बरा होता. आम्ही ते सगळं केल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो तर मला तिथं त्यांनी असं सांगितलं की ते असं म्हणतायत की आता यांना रेडिओ काय करायचा आहे, मी रेडिओ नेतो, अत्तरदाणी काय करायची आहे, मी अत्तरदाणी नेतो. ते तिथं बसलेलेच होते, सगळं सामान खाली काढलेलं होतं. त्याच्यात अजून आमचे एक दोन तीन नातेवाईक आले. त्यांना विचारलं का हे काय बेवारस समजता की काय तुम्ही? यांना काही समजत नाही म्हणून आता हे इथलं जे लागेल ते तुम्ही घेऊन जायचं असं तुम्हाला वाटतं की काय? त्या सगळ्याची यादी करा. सगळ्या गोष्टींची यादी केली. काही सोनं होतं, काही चांदीची भांडी वस्तू होत्या, तर ते सगळं नेऊन विकून त्याचे पैसे येऊन ते फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून त्यांची नीट व्यवस्था आम्ही 15 दिवस त्याच्याकरता झटत होतो. तैसे वायाची सर्वस्व वेचे मुख न देखती श्रद्धेचे, नागविले निपुत्रिकाचे घर जैसे. पण आश्चर्य असं वाटतं की हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांना कसं माहितीये? कोण जाणे. इतक्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्यात ज्या प्रत्येकाच्या आपल्या अनुभवाच्या नाहीत. कोणाकोणाला काही काही अनुभव येईल अशा सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांच्या विचाराच्या कक्षेमध्ये मात्र सहज आहेत, सहज येत आहेत. ऐसा जो यज्ञाभासू, असा यज्ञाचा केवळ आभास. तया नाम यागू तामसू, आईके म्हणे निवासू श्रियेचा तो. लक्ष्मी ज्याच्या ठिकाणी ज्याच्या चरणांशी विश्राम पावते, विश्रांती घेते, असा श्रियेचा निवास असणारा भगवान विष्णू श्रीकृष्ण असं म्हणतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता गंगेचे एक पाणी परी नेले आनानी वाहणी, एक मळी एक आणी शुद्धत्व जैसे. हा विषय संपला बर का? आता पुढच्या श्लोकाची ते प्रस्तावना करतायत. आधी 4-5 ओव्यांमध्ये पुढचा श्लोक आहे देव द्विज गुरु प्राज्ञ. फार चांगला श्लोक. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्चते. आता तपाबद्दल ज्ञानेश्वर महाराज सांगणार आहेत, भगवंत सांगणार आहेत, त्याची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराज करतात. आता गंगेचे एक पाणी परी नेले आनानी वाहणी, एकच गंगेचं पाणी, नदीचं पाणी, पण वेगळ्या वेगळ्या मार्गांनी नेलं पाट काढून. एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे. एका ठिकाणी नेलं तिथं सगळा चिखल मळी निर्माण झाली आणि एक अतिशय शुद्ध मार्गाला जाऊन पोचलं. तैसे तिही गुणी तप येथ जाहले आहे त्रिरूप. म्हणून तप देखील सात्विक, राजस आणि तामस अशा तीन प्रकारचं आहे. ते एक केले दे पाप उद्धरी एक. ते त्याच्यापैकी एक जो करतो त्याचं पाप नाहीस होतं, त्याचा उद्धार होतो. तरी त्याची तीही भेदी कैसे निपा म्हणून सुबुद्धी, जाणो पाहसी तरी अधिक तपची जाण. त्यांच्यामध्ये भेद काय असं पाहायचं आहे, पण त्याच्या आधी तप म्हणजे काय हे तरी पाहायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. येथे तप म्हणजे काही ते स्वरूप दाऊ पाही. म्हणून तप म्हणजे काय हे प्रथम सांगतो, मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो. मग ते तीन सात्विक, राजस आणि तामस या भेदांनी कसं युक्त झालं ते नंतर सांगतो. तरी तप जे का सम्यक तेही त्रिविध ऐक, शारीर मानसिक शाब्दगा. शारीरिक तप, मानसिक तप आणि शाब्द म्हणजे वाचिक तप, अशा तीन प्रकारांनी हे तप घडतं. आता या तीही माझारी शारीर तव अवधारी, तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय. आता यात शारीर मानसिक आणि वाचिक या त्रिविध तपांमध्ये प्रथम शारीर तप म्हणजे काय हे पाहू। ते तर ऐक असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या शारीर तपामुळे विष्णू किंवा शंकर तरी शंभू का श्रीहरी पडियंता होय। जो तुम्हाला देव आवडेल त्याचे तुम्ही आवडते व्हाल असं शारीर तप म्हणजे काय ते मी सांगतो असं म्हणून देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम म्हणजे देवांचं पूजन, द्विज म्हणजे ब्राह्मणांचं पूजन, गुरूंचं पूजन, शौच म्हणजे शुद्धी, आर्जवम म्हणजे स्वभावातला सरळपणा, ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।